नमस्कार, स्वागत आहे तुमचं पॉडकास्ट मराठीच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये. मागच्या एपिसोडमध्ये आपण ज्याप्रमाणे ऐकलं की शेरलॉक होम्स आणि वॉटसन यांनी एक अजिबोगरीब प्रयोग केला, त्यानंतर त्यांची काय हालत झाली ते आपण ऐकलंच. त्यानंतरची पुढची गोष्ट आपण या एपिसोडमध्ये ऐकणार आहोत. खोलीतील हवा स्वच्छ होण्यासाठी अजून थोडा वेळ लागेल. आता तुझ्यावर तो विषारी हवेचा परिणाम राहिला नाही ना, होम्सनं विचारलं. अजिबात नाही, पण अजूनही यामागचं कारण उमजलं नाही. चल आपण जरा त्या झाडाखाली पारावर बसून गप्पा मारूया. त्या विषारी वायूनं अजूनही माझा घसा खवखवतोय. माझ्या मते हाती आलेल्या पुराव्यांवरून पहिल्या दुर्घटनेमागील गुन्हेगार मॉर्टिमर ट्रेगेनिस हाच आहे, आणि पुढील घटनेत तोही मेला ही गोष्ट वेगळी. त्या परिवारात झालेली भांडणं आणि नंतर त्यांच्यात झालेली एकी या दोन गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. त्यांच्यात झालेले मतभेद किती तीव्र होते आणि नंतर झालेली एकी मनापासून किती होती हे आपल्याला समजायला काही मार्ग नाही. त्या मॉर्टिमर ट्रेगेनिसचा कोल्ह्यासारखा चेहरा, चष्म्याआडील डोळे, काव्यबाज डोळे आठवले की हा माणूस सहजासहजी दुसऱ्याला माफ करणाऱ्यांपैकी नाही असं माझं मत आहे. जागेत कोणाची तरी हालचाल झालेली दिसली ही कल्पना दुर्घटनेपासून आपलं लक्ष काही काळ तरी दुसरीकडे वेधण्यासाठी त्याच्याच सुपीक डोक्यातून आलेली असणार. तसं करण्यासाठी त्याच्याजवळ कारणही होतं. खोलीतून बाहेर पडण्यापूर्वी त्यानंच ती पावडर शेगडीत टाकली नाही तर दुसरं कोण टाकणार? तो बाहेर पडल्यानंतर लगेचच हा प्रकार घडला. दुसरं कोणी आलं असतं तर परिवारातला एखादा सदस्य तरी टेबलावरून उठता आला असता. बरं, हा कॉर्नवॉल भाग इतका शांत आहे की रात्री 10-12 कोणीही माणूस येण्याची शक्यता नाही. त्यामुळे सर्व उपलब्ध पुराव्यांवरून मॉर्टिमर ट्रेगेनिस हाच खरा गुन्हेगार आहे असं समजायला हरकत नाही. म्हणजे त्यानं नंतर आत्महत्या केली असं समजायचं का? वरवर पाहतो ते अशक्य नाही वाटसन. आपल्या परिवाराच्या विनाशाला कारणीभूत झाल्याबद्दल मनाला टोचणी लागून एखाद्यानं तसं करणं स्वाभाविक आहे, पण या प्रकरणात तसं नसण्यासाठी तशी कारणंही आहेत. सुदैवानं या प्रकरणाविषयी सारी माहिती असणारा एक इसम लंडनमध्ये आहे व त्याला मी बोलवून घेतलं आहे. आज दुपारी आपण त्याच्याच तोंडून सारी हकीकत ऐकू. अरेच्चा, तो तर लवकरच आलेला दिसतो. या इकडे या डॉक्टर लिओन स्टर्नडेल. आम्ही आमच्या खोलीत काही रासायनिक प्रयोग करीत होतो, त्यामुळे सध्या तरी कोणी अभ्यागताचं स्वागत करण्याच्या स्थितीत नाही. मी बागेचं फाटक उघडल्याचा आवाज ऐकलाच होता. आता ती महान आफ्रिकन संशोधकाची रुबाबदार मूर्ती आमच्या दिशेने येताना दिसली. आम्ही बसलो होतो ती जागा बघून ते चकितच झाले दिसले. तुम्ही चिठ्ठी मला साधारणपणे तासाभरापूर्वी पाठवली. खरं तर तुम्ही बोलावलं म्हणून मी आलंच पाहिजे असं काहीही कारण नव्हतं, तरीसुद्धा मी आलो आहे. कदाचित आपण एकमेकांचा निरोप घेण्यापूर्वी साऱ्या प्रकरणाचा उलगडा झालेला असेल, होम्स म्हणाला. प्रथम आपण माझ्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार मानतो. आपल्याला असं बाहेर बसावं लागलं त्याबाबत माफ करा. पत्रकार ज्याला कॉर्निश भैनाट्य म्हणतात त्यात नुकतीच मी आणि माझा मित्र बॅट्सन मिळून एका नव्या अंकाची भर घातली आहे, त्यामुळे दूषित झालेलं वातावरण निवळण्यासाठी आणखी थोडासा वेळ जावा लागेल. आपल्या बोलण्याचा विषय तुमच्याशी थेट संबंधित व अत्यंत नाजूक आहे, त्यामुळे आपलं बोलणं कुणीही चोरून ऐकू नये यासाठी या जागेची निवड केली आहे. डॉक्टरांनी तोंडातला सिगार काढला आणि होम्सकडे रोखून बघितलं. तुम्ही काय बोलता ते कळत नाही, ते म्हणाले. तुमच्या बोलण्याचा थेट माझ्याशी संबंध आहे. मॉर्टिमर ट्रेगेनिस यांचा खून झाला आहे. आपल्याजवळ या क्षणी रिव्हॉल्वर असायला हवं होतं असं मला वाटलं. स्टर्नडेल यांचा उग्र चेहरा संतापाने लालबुंद झाला. डोळे आग ओकू लागले. कपाळावरचे शिरा ताड झाल्या. हाताच्या मुळी वळून ते होम्सच्या अंगावर धावून जाणार तोच त्यांना संभाव्य धोक्याची जाणीव झाली असावी. मोठ्या शिकस्तीने त्यांनी आपल्या संतापावर काबू मिळवला आणि जागेवरच बसले. मी रानटी जमातीत बरेच दिवस काढले आहेत, तिथे कायदे कानून काहीही नव्हतं. मी स्वतःच कायदा होतो, ते म्हणाले. तुम्हाला हे माहीत नाही किंवा तुम्ही विसरला असाल मिस्टर होम्स, आपल्याला काही दुखापत व्हावी अशी माझी इच्छा नाही. माझीही तशी इच्छा नाही डॉक्टर स्टर्नडेल. याचा पुरावा म्हणजे मी थेट तुम्हाला बोलून घेतलं, पोलिसांना नाही. होम्सच्या शांत सुरातलं आश्वासन स्टर्नडेल यांना जाणवलं असावं. काही क्षण ते घुटमळले. हाताच्या चाळवाचाळवीवरून त्यांच्या मनातील चलबिचल लक्षात येत होती. अखेर त्यांनी तोंड उघडून बोलायला सुरुवात केली. या साऱ्याचा अर्थ काय? त्यांनी विचारलं. तुमचा काही छक्केपंजे खेळण्याचा विचार असेल तर त्याकरिता तुम्ही चुकीच्या माणसाची निवड केली. आता हे भुई धोपटणं बंद करा आणि काय काय ते सरळ सांगा. सांगतो, अगदी मोकळेपणानं सांगतो, होम्स म्हणाला. त्या बदल्यात मला तुमच्याकडूनही तितक्याच मोबदल्याची अपेक्षा आहे. तुम्ही आपला बचाव कसा करता यावर माझी पुढची कृती अवलंबून असेल. माझा बचाव? होय सर. आणि तो कोणत्या संदर्भात?
मॉर्टिमर ट्रेगेनिस याचा खून केल्याबाबत हे आहे सारा आतीत झालं मिस्टर होम्स, स्टंडेल कपाळावरील घाम पुसत पुसत म्हणाले. तुम्ही नेहमी अशी थापेबाजी करूनच यश मिळवता का हो? थापेबाजीच असेल तर, होम्स कडक सुरात म्हणाला, मी तुमच्या बाजूने आहे लिओन स्टंडेल, माझ्या बाजूने नाही. पुरावा म्हणून मी हा निष्कर्ष कशावरून काढला त्यातील काही मुद्दे सांगतो. तुम्ही आपलं सामान आफ्रिकेला जाऊ देऊन प्लायमाउथवरून माघारी आल्याचे सांगितलंस तेव्हाच आपल्याला या शोकांतिकेशी काहीतरी संबंध आहे याची मला जाणीव झाली. मी आलो ते मी तुम्ही सांगितलेलं कारण ऐकलं, पण ते मला पुरेसं समाधानकारक वाटलं नाही. ते जाऊ दे. तुम्ही इथे येऊन मला कोणाचा संशय येतो का असं विचारलं तेव्हा मी या प्रश्नाचं उत्तर देण्यास नकार दिला. मग तुम्ही फादर राऊंडहे यांच्या घरी गेलात, तिथे थोडा वेळ बाहेर उभे राहिलात आणि नंतर आपल्या घरी गेलात. हे तुम्हाला कसं समजलं? कारण मी तुमचा पाठलाग केला? पण मला तर कोणीच दिसलं नाही. माझी तीच तर अपेक्षा होती. रात्री तुम्हाला झोप लागली नाही म्हणून तुम्ही एक बेत आखलात आणि सकाळी तो अंमलात आणलात. उजाडताच तुम्ही आपलं घर सोडलं. फाटकातून बाहेर पडताना जवळच्या मुरमाच्या ढिगातले काही लालसर खडे आपल्या खिशात भरलेस. हे ऐकून स्टंडेल चांगलेच दचकले आणि आश्चर्याने होम्सकडे बघून पुढील हकीकत ऐकू लागले. झपाट्याने मैलभर अंतर कापून तुम्ही फादर यांच्या घरापर्यंत आलात. त्यावेळेला तुमच्या पायात आत्ता आहेत तेच नाला ठोकलेले बूट होते. तुम्ही कुंपण डोलांडून आत आलात, ट्रेगनिसच्या खिडकीखाली उभे राहिलात. आता उजाडलं होतं पण घरातलं कोणी उठलं नव्हतं. मग तुम्ही खिशातले काही खडे काढलेत आणि वरच्या खिडकीवर फेकलेत. ते ऐकून स्टंडेल एकदम उठून उभेच राहिले. मला वाटतं तुम्ही साक्षात सैतानच आहात, ते किंचाळले. यावर होम्स केवळ हसला. मॉर्टिमर उठून खिडकीपर्यंत येण्यापूर्वी तुम्ही 3-4 खडे तरी फेकले असावेत. तो आल्यावर तुम्ही त्याला खाली येण्याची खूण केलीत. तो घाईघाईने कपडे करून बैठकीच्या खोलीत आला. तुम्ही खिडकीतून आत शिरलात. तुमचं बोलणं झालं आणि तेव्हा तुम्ही खोलीत फिऱ्या मारत होता. नंतर तुम्ही बाहेर पडून खिडकी लावून घेतलीत. सिगारेट ओढत पुढे काय घडतं ते बघत हिरवळीवर उभे राहिलात. अखेर ट्रेगेनिस मेल्यावर जसे आलात तसेच गुपचूप निघून गेलात. आता डॉक्टर स्टंडेल, तुम्ही आपल्या या कृत्याचे समर्थन कसे कराल आणि त्यामागचा उद्देश काय ते सांगाल का? तुम्ही माझ्याशी काही लपवाछपवी केली तर मात्र या प्रकरणाची सारी सूत्रं माझ्या हातातून निसटून जातील एवढंच सांगतो. हे ऐकताना डॉक्टरांचा चेहरा पांढरा फटक पडला होता. थोडा वेळ हाताच्या उंजळीत तोंड खुपसून गप्प बसून राहिले. मग झटका आल्यासारखा त्यांनी आपल्या कोटाच्या वरच्या खिशातून एक फोटो काढला आणि आमच्यासमोर धाडला. हे बघा माझ्या त्या कृत्यामागचं कारण, ते म्हणाले. हे एका सुंदर तरुणीचे चेहऱ्याचे छायाचित्र होते. ब्रेंडा ट्रेगेनिस, होम्स ते बघून बोलला. होय, ब्रेंडा ट्रेगेनिस. गेले कित्येक वर्ष आम्ही दोघं लग्न करणार होतो. कॉर्नवेलमधील एकांतवासात ते एक चांगलं होतं. माझ्या दृष्टीने ती सर्वात चांगली होती. आम्हाला विवाह करता येत नव्हता कारण मी विवाहित होतो. खरं तर माझी पत्नी मला सोडून जाऊन कित्येक वर्षे झाली होती, पण हा इंग्लंडचा नतदृष्ट कायदा मला घटस्फोट मिळवू देत नव्हता. बरीच वर्ष ब्रेंडानं वाट पाहिली, मी पण पाहिली. अखेर आमच्या प्रतीक्षेचं काय फळ मिळालं ते बघा. ते बोलताना तो माणूस भावनातिरेकानं गदागदा हलत होता. मध्येच त्यानं गळ्यावरून हात फिरवला, स्वतःला सावरलं आणि पुढे बोलू लागला. फादरनं हे माहीत होतं, ते आमच्या विश्वासातले होते. ती म्हणजे पृथ्वीवरची देवता होती असंच तेही सांगतील. म्हणूनच त्यांनी मला तार करून ती गेल्याचं कळवलं. मी ताबडतोब परत आलो. तिच्या जीवापुढे मला सामान आणि आफ्रिकेची काही किंमत नव्हती. आता तुम्हाला माझ्या कृतीमागचा उद्देश समजला का मिस्टर होम्स? पुढे बोला. डॉक्टर स्टंडेल यांनी खिशात हात घातला आणि कागदाचं छोटंसं पाकिट काढून समोरच्या टेबलावर ठेवलं. त्यावर विषाचा इशारा दाखवणारं तांबडं लेबल होतं आणि त्यावर रॅडिक्स पेडिस डायबोली असं लिहिलं होतं. तुम्ही डॉक्टर आहात असं समजलं, मग हे नाव कधी ऐकलं आहे? त्यांनी माझ्याकडे पाकिट सरकवून विचारलं. डेव्हिज फूट रूट, म्हणजे सैतानाची पावलं. नाही रे बाबा, मी तर हे नाव कधीच ऐकलं नाही. वाईट वाटून घेऊ नका, तुमच्या वैद्यकीय ज्ञानाशी याचा काही संबंध नाही. ते म्हणजे माझ्या माहितीनुसार बुडा, म्हणजेच बुडापेस्ट या शहरातील प्रयोगशाळेतील नमुने व्यतिरिक्त संपूर्ण युरोपामध्ये दुसरीकडे कुठेही नाहीत. वनस्पतीजन्य औषधे किंवा विषाच्या कोशातही त्यांचा समावेश नाही. त्यांचं मूळ अर्धवट माणसाच्या पावलासारखं तर अर्ध बकरीच्या पावलासारखं असतं. म्हणूनच तिथल्या जडीबुटीवाले वैद्यांनी त्यांना हे नाव दिलं. पश्चिम आफ्रिकेतील काही भागात त्याचा विष म्हणून वापर केला जातो आणि त्याविषयी विलक्षण गुप्तता बाळगली जाते. उभांगी भागातून मी हा नमुना मोठ्या मुश्किलीने मिळवला. बोलता बोलता त्याने ती पुडी सोडली आणि आतली तपकिरी रंगाची पावडर दाखवली. सारं काही सांगतो होम्स, तुम्हाला आधीच एवढी माहिती झाली आहे की राहिलेलं थोडंफार तुम्हाला सांगितलं तर ते माझ्या भल्याचंच ठरेल. माझा ट्रेगेनिस परिवाराशी आलेल्या संबंधाबाबत आधीच सांगून झालं आहे. त्या बहिणीमुळे मी भावांशीही चांगले संबंध ठेवून होतो. पैशावरून त्या परिवारात भांडणं होऊन हा मॉर्टिमर वेगळा झाला. पुढे त्यानं भावंडांशी जुळवून घेतलं. पूर्वीप्रमाणेच मी त्याला नंतरही भेटलो. हा एक नंबरचा आतल्या गाठीचा आणि पातळ यंत्र इसम होता. त्याचा संशय यावा अशी अनेक कारणं घडली, पण त्याच्याशी भांडण होण्याचं काहीच कारण घडलं नाही. साधारणपणे 2 आठवड्यापूर्वी एक दिवस तो माझ्या खोलीवर आला होता. त्यावेळी मी त्याला आफ्रिकेतून आणलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण वस्तू दाखवल्या, त्यातच या पावडरीचाही समावेश होता. मी तिचा वापर व परिणाम सांगितला. आफ्रिकेतील जमातींचे वैदू एखाद्याचा बळी घेण्यासाठी कसा वापर करतात तेही सांगितलं. त्याच्या माहितीशिवाय युरोपातील विज्ञान कसं अपुरं आहे तेही सांगितलं. त्यानं ते कसं मिळवलं हे सांगता येत नाही, कारण मी खोलीतून बाहेर पडलोच नाही. पण कपाट उघडत असताना किंवा माझे खोके तपासत असताना त्यानं थोडीशी पावडर पळवली हे निश्चित. त्यावेळी त्यानं मला त्याचा कसा परिणाम होतो, त्याला किती वेळ लागतो इत्यादी माहिती विचारली. पण तिचा तो असा उपयोग करेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मला प्लायमाउथ इथे फादर राऊंड हे यांचा टेलिग्राम मिळेपर्यंत मी ही गोष्ट विसरूनही गेलो होतो. ही बातमी मला समजेपर्यंत मी बोटीवर असणार आणि पुढील काही वर्षे आफ्रिकेत अशी त्या हरामखोराची समजूत होती. मी पटकन ताबडतोब परत आलो. सारी हकीकत ऐकल्यावर हे मृत्यू माझ्याकडीलच पावडर वापरून घडवून आणले आहे याविषयी माझी खात्री झाली. तरीही चुकून माकून दुसरं एखादं कारण नाही ना हे जाणून घेण्यासाठी मी तुमची भेट घेतली. तसं काही नाही हे समजल्यावर हा मॉर्टिमर ट्रेगेनिसच खुनी आहे याविषयी माझी खात्री झाली. त्यानं केवळ संपत्तीसाठी हा उद्योग केला. परिवारातील इतर सारे सदस्य वेडे झाले की ते साऱ्या मालमत्तेची सूत्र आपल्याकडेच येतील या उद्देशानं त्यानं त्या पावडरचा प्रयोग केला. त्यामुळे दोन्ही भाऊ ठार वेडे झाले, तर बहीण ब्रेंडा ती मृत्यूमुखी पडली. हा झाला त्याचा गुन्हा, आता त्याला शिक्षा काय? आता मला सांगा, हे प्रकरण मी पोलिसात नेऊ शकत होतो? माझ्याजवळ काय पुरावा होता? खरी वस्तुस्थिती मला माहीत होती, पण मी ते ज्युरींना कसं पटवून दिलं असतं? माझी हार परवडणारी नव्हती. बदल घेण्यासाठी जीव नुसता तळमळत होता. मी आपल्याला आधीच सांगितलं आहे मिस्टर होम्स की माझं बरंचसं आयुष्य कायदे कानूनांच्या कक्षेबाहेर गेलं आहे. अखेर मी स्वतःच न्यायनिवाडा करायचं ठरवलं. त्यानं इतरांची नशिबी मरण आणलं, तसंच त्यालाही द्यायचं ठरवलं. ते जमलं नसतं तर मी माझ्या हातानंच त्याचा गळा घोटणार होतो. त्या क्षणी स्वतःच्या जीवाची पर्वा न करण्यासारखा माझ्यासारखा दुसरा इसम अख्ख्या इंग्लंडमध्ये कोणी सापडला नसेल. मला सांगायचं होतं ते सांगून झालं. बाकीचा तपशील तुम्ही मिळवला आहेस. तुम्ही म्हणल्याप्रमाणे सारी रात्र मी तळमळून घालवून पहाटेच बाहेर पडलो. तो झोपला असेल तर उठवायचा कसा हा प्रश्न होता. म्हणून मी तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ढिगाऱ्यातले 3-4 खडे घेतले आणि त्याच्या खिडकीवर फेकत बसलो. तो खाली आला तेव्हा मला खिडकीतून बैठकीच्या खोलीत त्यानं घेतलं. मी त्याच्यासमोर त्याच्या पापांचा पाडा वाचला. मीच न्याय देणार आणि मीच अंमलबजावणी करणार हेही सांगितलं. माझ्या हातातलं रिव्हॉल्वर बघून तो अर्धमेला होऊन खुर्चीत कोसळला. मी दिवा पेटवला आणि त्यावरती पावडर टाकली. खिडकीतून बाहेर पडलो आणि त्यानं सहज पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर गोळी घालण्यासाठी रिव्हॉल्वर घेऊन सज्ज उभा राहिलो. 5 मिनिटातच तो मेला. बापरे, काय ते मरण! पण माझी बायको सुद्धा त्यानं अशीच मारली होती, म्हणून मला त्याचं काहीही वाईट वाटलं नाही. ही झाली माझी हकीकत मिस्टर होम्स. होम्स थोडा वेळ विचार करीत गप्प बसला. तुमचा पुढचा भेद काय आहे? त्यानं अखेर विचारलं. मध्य आफ्रिकेत जाऊन राहिलेलं संशोधन पूर्ण करायचं. मग जा आणि ते पुरं करा. निदान मी तरी तुमच्या वाटीत आडवा येणार नाही. डॉक्टर स्ट्रंडेल उभे राहिले, वाकून होम्सला कुर्निसात केला आणि बाहेर पडले. होम्सनं आपला पाईप पेटवला आणि माझ्या हातात तंबाखूचा बटवा दिला. बदल म्हणून बिनविषारी दुधुराची मजा घ्यायला हरकत नाही, तो हसत हसत म्हणाला. या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी पोलिसांनीच आपल्याला सांगितलं नव्हतं. आपण स्वतःहून सारा तपास केला. साहजिकच काय करायचं ते आपणच ठरवणार. तू डॉक्टरांना दोषी मानत नाहीस ना वॉटसन? मुळीच नाही.